रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है, एमएच 935 में है घर से लाइव आपके लिए। एमएच 935 आप एंजॉय कर ही रहे हैं और उसी के साथ साथ जो इंपॉर्टेंट बातें हमारे तक पहुंच रही है ना, वो भी आप फॉलो कर रहे हैं। आई एम रियली वेरी प्राउड ऑफ यू। खरंतर नांदेडकर खूप जास्त सुजाण आहेत आणि जे काही 21 दिवसांचं लॉकडाऊन आहे ते सुद्धा फॉलो करतातच आहेत। त्यातही भरपूर आपलं प्रशासन जे आहे ते आपली मदत करत आहे आणि आपले कलेक्टर सर जे आहेत इटणकर सर ते सुद्धा आज आपल्यासोबत आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे आज?
सर्व नांदेडकर वासियांना माझा नमस्कार। मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड। आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की नुकताच माननीय पंतप्रधान यांनी पूर्ण भारत देशामध्ये पुढील 21 दिवसापर्यंत कंप्लीट लॉकडाऊन अनाऊन्स केलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू आहे। जरी लॉकडाऊन असेल तरीसुद्धा नांदेडकर वासियांना घाबरण्यासारखं, पॅनिक होण्यासारखं कसलीही गरज नाही आहे, कारण या लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू, यांचे दुकानं, यांचा ट्रान्सपोर्ट, यांची मॅन्युफॅक्चरिंग हे सगळं सुरू राहणार आहे। जसे की हॉस्पिटल्स, शॉप्स, राशनचे दुकानं, ग्रॉसरी शॉप्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, डेअरी, मिल्कबूथ हे सगळे सुरू राहणार आहे। त्यामुळे सगळ्या जनतेला जीवनोपयोगी वस्तू यांचा सप्लाय सुरू राहील। त्यामुळे अजून एकदा मी सगळ्या जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या घरीच राहावं आणि त्याचबरोबर जनतेला कोणत्याही प्रकारच्या इसेन्शियल आणि जीवनोपयोगी वस्तू यांची कमतरता होणार नाही। चला तर मग सगळ्यांनी आपण आपल्या घरी राहून जिल्हा प्रशासनाला आपला जिल्हा कोरोना व्हायरस मुक्त कसा राहणार यासाठी सहकार्य करावं। त्यामुळे पुढील 21 दिवस आपल्या घरीच राहून या लॉकडाऊन आणि हे जे सगळे प्रतिबंध करण्यात आलेले आहे यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद।
बस इतना हमको फॉलो करना है और यही बातें हमको जाननी है। तो हम कोरोना को ना ऐसे एकदम जो मूवीज में विलन को फाइट करता है ना सुपर हीरो, वैसे जीत जाएंगे हम। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम कहता है केयर करो ना। घर से लाइव महक आपके साथ है। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।